नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवन राज्याचे उदरगती विशीं चर्चा केली. गोंय सरकाराच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दितना राज्याचे उदरगती विशीं प्रधानमंत्र्यांचे मोलादीक मार्गदर्शन घेतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ट्विटावरवी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेवच्या पयली मुखेलमंत्र्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांची भेट घेतली. केंद्रीय भलायकी मंत्री जेपी नड्डा हांच्या भेटी वेळार भाजप प्रदेश अध्यक्ष दामू नायक लेगीत हाजीर आशिल्ले. गोंयच्या उदरगती खातीर केंद्राच्या फाटबळाविशी हांवें प्रधानमंत्र्यांचे उपकार मानले. फुडाराक उदरगतीची गती वाडोवपा खातीर प्रधानमंत्र्यांचे मार्गदर्शनूय घेतले अशी माहिती डॉ सावंत हांणी ट्विटावरवी दिल्या. संघटना घटमूट करपा वांगडा संघटन पर्वाविशी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांचे कडेन चर्चा जाली. बुधवारा मुखेलमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय घरमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आनी केंद्रीय पर्यावरण आनी वनमंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेवन वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा केल्ली. गोंय सायबर सुरक्षीत जावपा खातीर पुलीस प्रशासन, प्रसार माध्यम तशेंच हेर भागधारकांनी चडांत चड जागृताय करप गरजेचे आशिल्ल्याचे मत पुलीस महासंचालक अलोक कुमार हांणी उक्तायला. गोंय श्रमिक पत्रकार संघटने वतीन आयोजित सायबर सुरक्षा कार्यशाळेत ते उलयताले. ह्या वेळार पुलीस उपमहानिरीक्षक अजय शर्मा, वर्षा शर्मा, पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता, पुलीस निरीक्षक दिपक पेडणेकार हाजीर आशिल्ले. फाटल्या कांय वर्सात गोंयांत सायबर गुन्हे वाडत आसात. सायबर गुन्यांवावरवीं पुराय देशांत वर्साक 25,000 कोटी रुपयांची फटवणूक जाता. गोंयांत अशा गुन्यांवावरवीं दिसाक सादारणपणान लाखांनी रुपयांची फटवणूक जायत आसा अशें अलोक कुमार हांणी सांगले. पुलीस प्रशासन अशे गुन्यांव हाडपा खातीर यत्न करीत आसा. हे खातीर आमी फाटल्या 6 म्हयन्यांत खात्या खाला खासा यत्न सुरू केल्यात. प्रसार माध्यमां आनी हेर भागधारकांनी लेगीत अशे यत्न करचे अशें तांणी सांगले. सायबर गुन्यांव कशे जातात, फटवणूक कशी करतात, हे कशे टाळचे, कागाळ खंय करची हे विशींची माहिती गोंयांतल्या निमण्या नागरिकां मेरेन पावप ही आमची मोख आसा अशें तांणी सांगले. गोंय पुलिसां कडल्यान हे विशीं समाज माध्यमां वा हेर माध्यमांतल्यान जागृताय मोहीम करतात. गोंयांतल्या प्रसार माध्यमांनी हे खातीर गोंय पुलिसां कडेन वचून एकठांय काम करूंक जाय. अशें जायत जाल्यार हे वर्स सोंपता म्हणसर सायबर सुरक्षीत गोंय ही मोख साध्य करूंक मेळटली अशेंय तांणी हे वेळार म्हळें. गोंय सरकार कला आनी संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन, पाटो पणजे हांचे वतीन गोंय राज्य सांस्कृतीक पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार, उत्कृश्ट सांस्कृतीक संस्था, गोंय राज्य उत्कृश्ट ग्रंथालय आनी उत्कृश्ट ग्रंथालयान पुरस्कार 2024-25 वर्साचो पुरस्कार भेटवण सुवाळो शेनवारा 25 जानेवारीक सांजे 4:30 वरांचेर दिनानाथ मंगेशकर सभाघर कला अकादमी कामपाल पणजी गोंय हांगा जातलो. ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हण मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर आसतले, तर खाशेले सोयरे म्हण नामनेचे चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे हाजीर रावतले. पणजे अधिवेशन केंद्रात थर्ड डेस्टिनेशन गोवा एट 2025 ह्या टॅगलायना खाला नया भारत ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ह्या विशयाचेर आशिल्ल्या प्रदर्शनाचे राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे आनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तावण केले. सरकारी खात्या कडल्यान जावपी बरी कामां लोकां मुखार हाडप हो ह्या प्रदर्शनाचो हेत आसा अशें उक्तावण अधिवेशनांत उलयतना खासदार सदानंद तानावडे हांणी सांगले. नवी दिल्लीत 26 जानेवारी 2025 दिसा कर्तव्य पथार प्रजासत्ताक दीस संचालनाच्या सांस्कृतीक मिरवणुकेंत गोंयचो चित्ररथ प्रदर्शीत करतले. नवी दिल्लीत प्रजासत्ताक दीस संचालनात गोंय सरकाराच्या माहिती आनी प्रसिद्धी खात्या वतीन गोंयच्या चित्ररथाचे प्रदर्शन जातले. स्वर्णीम भारत विरासत और विकास म्हळ्यार सुवर्ण भारत, दायज आनी उदरगत ह्या संकल्पने वयल्या गोंयच्या चित्ररथावरवी राज्याचो सांस्कृतीक दायज आनी प्रगतीचे दर्शन घडयतले. गोंयचो चित्ररथ तयार करपाचे काम नवी दिल्लीच्या राष्ट्रीय रंगशाळा शिबिरात लागीं पुराय जाल्ले आसून कुशळ कारागिरांचो पंगड चित्ररथ तयार करपाचे काम करतात. ह्या पंगडात चित्ररथ, चित्रकार, सुतार, पेंटर, फॅब्रिकेटर आनी हेरांचो आसपाव आसा. आनीतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.